प्रकरण 51 देह गोडी। ज्याला देह आहे त्याला देहाची गोडी असणारच। गोडी म्हणजे आवड, हवे हवेसे वाटणे, असण्यापासून सुख होणे तथा तुटलं फुटलं वा नासलं तर खेद होणे, असंच आपल्या देहाबाबतीतही घडत असतं ना। अर्थात समग्र देहाबाबत तर घडतंच, परंतु देहांच्या वेगवेगळ्या भागांबद्दलही तेच घडतं। कुठलाही भाग दुखावला तरी खेद होतोच। हाताला कापलं काय, पायात काटा मोडला काय, डोळ्यात खडा गेला काय, किंवा कानावर दुर्वार्ता आदळली काय, दुःख हे आहेच। तसंच पायावर गार पाणी पडलं, हातात सुकुमार सुंदर फुलं आली, डोळ्यांनी गोड दृश्य पाहिलं अथवा मनानी मधुर कथा वाचली की त्या त्या इंद्रियाला सुख हे आहेच। एवढं मात्र खरं की प्रत्येक इंद्रियाचं सुख वा दुःख एकाच गोष्टीवर अवलंबून नाही। जसं सुंदर दृश्याने डोळे सुखावतील, पायाला त्याचं काहीच वाटणार नाही। पायाला खिळा टोचला तर हाताला त्याचं भान असणार नाही। उत्तम खाद्यपदार्थामुळे रसना आनंदित होईल, कान नाही। मधुर संगीताने कान सुखावतील, नाक नाही। गोड सुवासाने घ्राणेंद्रिय तुष्ट होईल, डोळे नाही। इतकेच नव्हे तर एकाची गोष्ट दुसऱ्याला अपायकारक होईल। जसं लसणाच्या चटणीला लावलेला भाकरीचा तुकडा डोळ्यात घातला तर, चिंच नाकात गेली किंवा तिखटाचा रस पायावर पडला तर, याचा अर्थ असा नाही का की एकाच देहाची अनेक इंद्रिय असली तरी प्रत्येक इंद्रियाला सुखावणारी तथा दुखावणारी वस्तू वेगळीच असते। म्हणजेच प्रत्येक इंद्रियाच्या आचारानुसार त्याचा धर्म तयार होतो, त्यानुसारच अनुकूल वा प्रतिकूल भासमान होते, आणि अनुकूलतेनुसारच त्या त्या इंद्रियांची गोडी तयार होते। सर्व इंद्रिय मिळूनच देह तयार होतो। प्रत्येक इंद्रियांचं सुख वा दुःख देहाला जाणवतंच, ते वेगळेपणाने जाणवतं तसंच एकत्रपणेही जाणवतं। एकाच वेळी सुख आणि दुःख देखील जाणवतं। जेवताना डोळ्यात खडा गेला की डोळ्याच्या दुःखाची जाण आणि जिभेतून मिळणारी सुखद जाणीव एकाच वेळी देह अनुभवतो। म्हणजेच सर्व इंद्रियांना व्यापून असला तरी प्रत्येक इंद्रियाची सुखदुःखाची जाणीव मात्र देहातल्या एकाच केंद्रस्थानी असते। इंद्रियांना लाभलेला अनुभव तिथेच प्रवाहित होतो आणि तिथेच अनुभवांचं कोठार तयार होतं। साहजिकच बरी वा वाईट अशी मंथनाची प्रक्रिया देखील तिथेच होत असावी, कारण प्रत्येक इंद्रियात फक्त अनुभव घेण्याची क्षमता आहे, हवे वा नको हे ठरवण्याची क्षमता नाही। जसं घरातील नोकर घरातली वस्तू संपली वा शिल्लक आहे एवढंच सांगणार आहे, त्याचे पुढं काय करायचं, नसल्यास आणायची किंवा नाही हे मात्र मालक ठरवतो, कारण त्याकरता जो विवेक आवश्यक असतो तो नोकराजवळ नसून मालकाजवळ असतो। तसंच इंद्रियांजवळ विवेक नसतो, तो इंद्रियांचे अनुभव साठवून ठेवणाऱ्या देहातील केंद्रस्थानी असतो। त्यामुळे इंद्रियांना एखादा अनुभव बरा वाटला की तो अधाशीपणे घेतच राहणार, परिणामांची पर्वा त्यांना नसते। कशाचाही अतिरेक हा हानिकारकच असतो, त्यानुसार वाढती इंद्रिय गोडी इंद्रियांना खचितच अपायकारक ठरणार। इंद्रियांच्या सार्वत्रिकपणे तथा एकाकीपणे जाणवणाऱ्या गोडीलाच देह गोडी म्हणतात, जी मुळात विषय गोडी असते आणि त्यात विवेक नसल्यामुळे ती हानिकारक असते। हानीपासून वाचण्याकरता देहाच्या केंद्रस्थानी ही जाण यायला हवी, त्याकरिता अनुभवांचं मंथन हवं, म्हणजेच प्रबोधन हवं। प्रबोधनातून होणारं मंथन, हेच चिंतन की ज्यातून आत्मा कळू लागतो, आत्म्याचा बोध होतो, आपला अर्थात स्वचा आत्मा जो स्वात्मा, याचा आपल्या चिंतनातून बोध होतो, तेच स्वात्मबोध चिंतन. सोहम हंसहा.